समोर आला रे माझ्या नादी लागणार पैदा नाही झाला रे कल्ली भोळा मधला तू काय माझ्या समोर आला रे माझ्या नादी लागणार पैदा नाही झाला रे मोठ्या मोठ्या हत्ती मला म्हणतात हे पुढचं वर्जन मोठ्या मोठ्या हत्ती मला म्हणतात हे पुढचं वर्जन तू नादी माझ्या लागून तर बघ विकळले माझे वजन पुन्हा की माझ्या लागून तर बघ तुला विकळले माझे वजन मला चिटकशील ध्यान मधी ठेव तू नक्की फोटो मधी लटकशील भाजी करण्यासाठी जर का मला चिटकशील ध्यान मधी ठेव तू नक्की फोटो मधी लटकशील त्याशिवाय नाही तुला कळणार त्याशिवाय नाही तुला कळणार याचा रिझन तू फक्त मला टच करून तर बघ विकळले माझे वजन तू फक्त मला टच करून बघ अरे तुला विकळल पट्ट्याचं वजन कळल मग तुला हाय छापरे राजवाणी जगतो मी हाय साऱ्यांचा बापरे हे दुनियादारी मधी साऱ्या माझीच हाय छापरे राजवाणी जगतो मी हाय साऱ्यांचा बापरे गाणे लिहिण्या मधला आहे बादशाह अतुल साजन गाणे लिहिण्या मधला आहे बादशाह अतुल साजन जरा युट्यूब वरती सर्च करून बघ अरे तुला विकळले माझे वजन चला माझ्यासारखा ट्रेंडिंगला ये तुला विकळले माझे वजन तू असा जरा मार्केटात ये अरे तुला विकळले माझे वजन तू असा जरा मैदानात ये अरे तुला विकळले माझे वजन